आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनात लोकसभेत 4 तर राज्यसभेत 3 विधेयकं मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा. आणि 19 वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरून तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवरून आरोप प्रत्यारोप केले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या कथित वक्तव्यावरूनही विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावावरून कामकाजात व्यत्यय आला. या अधिवेशनात लोकसभेत 4 तर राज्यसभेत 3 विधेयकं मंजूर झाली. तसंच राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेबाबतही चर्चा झाली. दरम्यान बांगलादेशमध्ये हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक नागरिकांशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांबद्दल बांगलादेश सरकारसोबत चर्चा केल्याची माहिती सरकारनं काल लोकसभेत दिली. बांगलादेश सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. गेल्या 9 डिसेंबरला बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या परराष्ट्र सचिवांनी भारताची भूमिका बांगलादेश सरकारला कळवल्याचं त्यांनी सांगितलं. 2024च्या खरीप हंगामात आणि सध्या सुरू असलेल्या रबीच्या हंगामातही देशात खतांचा पुरवठा सुरळीतपणे झाल्याचं सरकारनं काल लोकसभेत सांगितलं. सर्व अनुदानित खतांच्या देशभरातल्या पुरवठ्यावर ऑनलाईन यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जात असल्याची माहिती केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री JP नड्डा यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक 12 राज्यातल्या 149 जिल्ह्यांमध्ये मिळून 499 खरेदी केंद्र स्थापन केल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत दिली. या केंद्रांमध्ये कोणत्याही दर्जात्मक निर्बंधांशिवाय शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीनं कापूस खरेदी केली जाणार आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. दरम्यान हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी आणि हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असून त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम आणि कच्चा माल मदत योजना राबवत आहे असं पवित्रा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. कुवेतचे आमिर शेख मेशल अल अहमद अल जाबेर सबाह यांनी पंतप्रधान मोदी यांना कुवेत दौऱ्याचं निमंत्रण दिलं होतं. या दौऱ्यात पंतप्रधान कुवेतच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच 26व्या अरेबियन गल्फ करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. गेल्या 43 वर्षातली भारतीय पंतप्रधानांची कुवेतला ही पहिलीच भेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी गोवा हरियाणा जम्मू काश्मीर मेघालय आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अनुषंगानं केंद्रीय अर्थसंकल्पासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सीतारामन म्हणाल्या की व्यापक आर्थिक वातावरण कर संकलनातील वाढ आणि कार्यक्षमतेमुळे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत गेल्या 45 महिन्यात राज्यांना हस्तांतरित केलेला निधी 60 महिन्यात हस्तांतरित केलेल्या निधीपेक्षा जास्त आहे. केंद्रानं भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत सुमारे 30,000 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम अनटायटल्ड फंड म्हणून वाटप केली आहे. राज्य सरकारांना कोणत्याही क्षेत्रातील भांडवली मालमत्तेच्या निर्मितीवरील खर्चात आणखी वाढ करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रशासन गाव की ओर या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांच्या 10,50,000 तक्रारींचं काल निवारण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या गावात जाऊन सेवा देण्यासाठी प्रशासन गाव की ओर ही 5 दिवसांची मोहीम काल सुरू करण्यात आली. या अंतर्गत तालुका आणि पंचायत मुख्यालयांच्या ठिकाणी 18,000 जास्त शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्मिक नागरिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं दिली. केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल 350 दशलक्ष डॉलर्सचा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला. बहुस्तरीय आणि एकात्मिक माल साठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे. केंद्र सरकारच्या विविध माल साठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे. त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72वी बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉ सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे ईशान्य प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पुरम फायनान्स कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतुदींमध्ये असंबद्धता आढळून आल्यामुळे दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पुरम फायनान्सची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते, तसंच त्यांच्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती असं आरबीआयनं सांगितलं. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार आहे. तसं झाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना ऐन नाताळच्या सणात पगार मिळणार नाही आणि अमेरिकन सरकारच्या आपत्कालीन सेवा वगळता सर्व गोष्टी ठप्प होतील. कालच्या बैठकीनंतर सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी खर्चाच्या उपाययोजनांवर मतदान होणार असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं काल हयात तहरीर अल शाम या सिरियामधल्या संघटनेचा प्रमुख अहमद अल शारा याची दमास्कस इथं भेट घेतली. हे शिष्टमंडळ सिरियातल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांचा सिरियाच्या भवितव्याबाबतचा दृष्टिकोन समजून घेईल आणि अमेरिकेची त्यांना कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबतही चर्चा करेल असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 19 वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारतानं काल मलेशियातील क्वालालंपूर इथं झालेल्या 20 षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 98 धावा केल्या. भारतानं हे उद्दिष्ट 15व्या षटकात पार केलं. भारतातर्फे आयुषीनं 4 तर पारुनिकानं 2 बळी घेतले. उद्या अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनात लोकसभेत 4 तर राज्यसभेत 3 विधेयकं मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा. आणि 19 वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.